माणूस असूनी दलित म्हणूनी गणले रे गेले जातीयतेच्या शस्त्राने रक्त रंजी भंडारा जिल्हा खैरलांजी गाव गाव प्रत्यक्ष जाऊन पाहव तिथे पोतले गुंडरंग राव दलिताला ना त्यांच्यात वाव गावात जातीय भेदभाव कस गावात दलितांनी राव दीन दुबळ्यांना हे त्यांचंच घ्याव गाव बोलेल तेच ऐकून घ्याव किती झेलावे हे वर्मी घाव मुठीत घेऊन आपला जीव दिन क्रमाने जगवित जीव जीव माराया उठलेले जीव जीवाची जीवाला नव्हती कीव जीवांचा वास वायाला जीव जीवा संगती झुंजाया जीव धावणी कोणी ना